chinimandi.com पॉडकास्ट।
बँक कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा। बँकांच्या कामकाजाच्या वेळा लवकरच बदलण्याची शक्यता असून यापुढे बँका आठवड्यातून केवळ 5 दिवस सुरू राहणार आहेत। यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा आठवडा आता 5 दिवसांचा असेल। एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बँक संघटनांसमवेत आयबीएची एक बैठक होणार आहे। लवकरच बैठकीची तारीख घोषित करण्यात येईल। या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत 5 दिवसांचा आठवडा आणि फॅमिली पेन्शन, वेतनवाढ आदींबाबत घोषणा करण्यात येईल। दर शनिवारी आणि रविवारी बँका बंद असतील। सध्या दर रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात। याशिवाय बँक कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनमध्येही वाढ होईल, तसंच पगारात 15% वाढ होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 18 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली। काही तांत्रिक बाबी आहेत त्या अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करणं गरजेचं आहे। अर्थ मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर सहमतीवर दोघांकडून स्वाक्षरी करण्यात येईल। हा मुद्दाही बैठकीत मान्य करण्यात आला। बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारनं लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आमच्या मागण्या 2017 पासून प्रलंबित आहेत, त्यावर लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असं ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन जनरल सेक्रेटरी सौम्या दत्ता यांनी सांगितलं। सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचं मान्य केलं आहे। महिनाभरात बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आमच्याशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावावेत असे निर्देशही मंत्रालयानं इंडियन बँक असोसिएशनला दिले आहेत।